नमस्कार. आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरां विभागावरवीं स्नेहा नायक तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. छत्तीसगडाच्या बिजापूर जिल्ह्यात आज सकाळी सुरक्षा दळ आणि नक्षलवादी हांचे मदीं जाल्ल्या चकमकीत 31 नक्षलवाद्यांक मरण आयले. तांच्यो कुडी ताब्यात घेतल्यात. दोन जवान शहीद जाल्यात जाल्यार दोग जखमी जाल्यात. तांची स्थिती स्थिर आसा अशें पुलिसांनी सांगले. नक्षलवाद्यां वांगडा फारपेट अजून सुरू आसा. मजगती फारपेट जाल्ल्या सुवातीवेल्यान व्हड प्रमाणात शस्त्रां आनी दारुगुळो जप्त केला. बिजापूरच्या इंद्रावती राष्ट्रीय उद्यान वाठारातल्या रानात आज सकाळी सुरक्षा दळान सोद मोहीम सुरू केली. ही कारवाय चालू असताना नक्षलवाद्यांनी तांचेर फारपेट सुरू केलो. सुरक्षा दळान तांकां प्रत्युत्तर दिले. हातूंत 31 नक्षलवाद्यांक मरण आयिल्ल्याची माहिती बस्तरचे पुलीस महानिरीक्षक सुंदरराज पी हांणी दिल्या. ह्या फारपेटीत राज्य पुलीस दळाचो एक आनी खासा कृती दळाचो एक अशे दोग जवान शहीद जाले जाल्यार हेर दोग जखमी जाल्यात. तांचेर हॉस्पिटलांत उपचार सुरू आसात आनी तांची भलायकी स्थिर आसा अशी माहिती सुंदरराज हांणी दिली. छत्तीसगडात नक्षलवाद्यां आड जाल्ले कारवायेंत मरण आयिल्ल्या दोग शहीद सैनिकांच्या घरच्यांच्या दुखांत आपूण सहभागी आशिल्ल्याचें घरमंत्री अमित शहा हांणी म्हळां. सोशल मिडिया वरवीं केल्ल्या एका पोस्टांत शहा हांणी ह्या नायकांच्या देश सदांच रिणांत उरतलो अशें म्हळां. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू फाल्यां प्रयागराजांतल्या महाकुंभाक भेट दितली. गंगा यमुना आनी सरस्वतीच्या त्रिवेणी संगमांत ती पवित्र स्नान घेतली. तशेंच राष्ट्रपती मुर्मू अक्षयवट आनी व्हडल्या हनुमान मंदिराक भेट दितल्यो. आधुनिक तंत्रगिन्यानाच्या माध्यमातल्यान डिजिटल महाकुंभ केंद्रात महाकुंभाविशी राष्ट्रपती माहिती घेतली. ह्या वेळार उत्तर प्रदेशाचे मुखेलमंत्री योगी आदित्यनाथ लेगीत हाजीर आसतले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी फाल्यां 11 वरांचेर देशभरातल्या विद्यार्थी पालक आनी शिक्षकांकडेन परिक्षा पे चर्चा कार्यावळींतल्यान संवाद सादतले. अंदू ह्या कार्यावळीची ही 8वी आवृत्ती. परिक्षेची तयारी, ताण वेवस्थापन आनी विद्यार्थ्यांची वैयक्तीक जडणघडण हांचे विशीं प्रधानमंत्री आपले विचार मांडटले. ह्या कार्यावळींत देशभरातले वेंचीक विद्यार्थी प्रधानमंत्र्यांक प्रस्न विचारतले. दूरदर्शनावरवीं डीडी नॅशनल, डीडी न्यूज आनी डीडी इंडियावरवीं ही कार्यावळ लायव्ह प्रसारीत जातली. तशेंच रेडिओ चॅनलांचेर लायव्ह प्रसारणावरवीं आकाशवाणी FM चॅनल, PMO, MOE, MyGov.in युट्यूब चॅनलांचेर लायव्ह वेब स्ट्रीमींग, फेसबूक लायव्ह, दिक्षा, PM ई विद्या आनी MOEच्या स्वयंप्रभा चॅनलांचेर ही कार्यावळ उपलब्ध जातली. दिल्ली विधानसभा वेंचणुकेंत आम आदमी पक्षाच्या वांट्याक हार आयले उपरांत आयज मुखेलमंत्री आतिशी हांणी नायब राज्यपाल VK सक्सेना हांचे कडेन आपलो राजिनामो सादर केलो. नवे सरकार स्थापन जाय मेरेन आतिशी काळजीवाहू मुखेलमंत्री म्हणून काम पळयतली. काल जाहीर केल्ल्या दिल्ली विधानसभा वेंचणुकेच्या निकालांत सुमार 3 दशकां उपरांत भाजपान पुनरागमन करीत 77 48 जाग्यांचेर जैत मेळयले. आम आदमी पक्षाक 22 जाग्यांचेर समाधान मानचें पडलें. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी विदेश भोंवडेवेल्यान परतून आयले उपरांत भाजप सरकार घडोवपाचो दावो करपाची शक्यताय आसा. दिल्लीत भाजपाक मेळिल्लें जैत हें भाजपाच्या डबल इंजीन सरकाराचेर देशाच्या विस्वासाचें प्रतीक आशिल्ल्याचें मत काल दिल्ली भाजपाच्या मुखेल कार्यालयांत कार्यकर्त्यांकडेन उलयतना प्रधानमंत्र्यांनी सांगलें. माहिती आनी प्रसारण तशेंच रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव हांणी आयज गोरखपूर रेल्वे स्थानकाची पळोवणी करून गोरखपूर जंक्शनाच्या प्रस्तावीत मॉडेलाचो नियाळ घेतलो. रेल्वे अधिकाऱ्यांनी मॉडेल स्टेशनाची सविस्तर माहिती केंद्रीय मंत्री वैष्णव हांकां दिली. गोरखपूराची संस्कृताय आनी दायज मतींत दवरून ह्या रेल्वे स्थानकाची रचना केल्या. नव्या विमानतळ टर्मिनला लागसार नवे रेल्वे स्थानक बांदपाची येवजण करपा खातीर लेगीत अधिकाऱ्यांक सुचोवण्यो दिल्यात अशें मंत्री वैष्णव हांणी सांगले. आनी इतल्यान राष्ट्रीय खबरो हांगा सोंपतात. आकाशवाणी पणजीच्या खबरां विभागाचे मुखावेले राष्ट्रीय खबरापत्र तुमकां आयकूंक मेळटले फाल्यां सकाळीं 8 वरां जावन 40 मिनटांचेर. तो मेरेन नमस्कार.